प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय. शौल यरुशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जीवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु तो महायाजकाकडे गेला. शौलाने दमिश्क येथील सभास्थानातील महायाजकाकडून ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी असे अधिकार पत्रे मागितली की जर त्यास तेथे कोणी तो मार्ग अनुसरणारा, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, सापडले तर ते त्याने बांधून यरुशलेम शहरात आणावे. मग शौल दमिश्काजवळ आला तेव्हा एकाएकी आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्या भोवती चमकला. शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, शौला शौला, तू माझा छळ का करतोस? शौल म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? ती वाणी म्हणाली, मी येशू आहे, ज्याचा तू छळ करत आहेस तो मीच आहे. आता उठ आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे ते तुला तेथे कोणीतरी सांगेल. जी माणसे शौला बरोबर प्रवास करीत होती ती तेथे स्तब्ध उभी राहिली. त्या लोकांनी आवाज ऐकला पण त्यांना कोणी दिसले नाही. शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले पण त्यास काही दिसेना. म्हणून जे लोक त्याच्या बरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्यास दमिश्क शहरात नेले. 3 दिवसापर्यंत शौलाला काहीच दिसत नव्हते, त्याने काही खाल्ले किंवा प्यालेही नाही. दमिश्कामध्ये येशूचा एक शिष्य होता, त्याचे नाव हनन्या होते. प्रभू त्याच्याशी एका दृष्टांतात बोलला. तो म्हणाला, हनन्या. हनन्याने उत्तर दिले, मी इथे आहे प्रभू. प्रभू हनन्याला म्हणाला, उठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा, तेथे यहुदाचे घर शोध व तारतास शहरातून आलेल्या शौल नावाचा व्यक्तीबद्दल विचार. सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे. शौलाने दृष्टांतात पाहिले की त्यामध्ये हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला असून आपल्यावर हात ठेवत आहे व त्यानंतर त्यास पुन्हा दृष्टी प्राप्त झाली असे त्यास दिसले. परंतु हनन्याने उत्तर दिले, प्रभू मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे. यरुशलेम शहरातील तुझ्या संतांशी तू किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे. आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांस बांधून नेण्यासाठी मुख्य याजकाकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे. परंतु प्रभू म्हणाला, जा राजांना आणि परराष्ट्रांना आणि इस्रायलचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे. माझ्या नावाकरता ज्या गोष्टी त्यास सहन कराव्या लागतील त्या मी त्यास दाखवून देईन. हनन्या निघाला आणि यहुदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, शौल भाऊ, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर जसे दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले, यासाठी की तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्माने परिपूर्ण व्हावे. लागलीस खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले आणि त्यास पुन्हा दृष्टी आली. शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली. शौल काही दिवस दमिश्क येथील शिष्यांबरोबर राहिला. यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला. येशू हा देवाचा पुत्र आहे. ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, यरुशलेम शहरातील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे त्या सर्वांचा नाश करू पाहणारा हाच नाही का तो? येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरुशलेम शहरातील मुख्य याजकासमोर उभे करणार आहे. परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला. त्याने हे सिद्ध केले की येशू हाच ख्रिस्त आहे आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते दमिश्क येथील यहुदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत. काही दिवसानंतर यहुदी लोकांनी शौलाला जीवे मारण्याचा कट रचला. यहुदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते पण त्याचा हा बेत शौलाला समजला. एका रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली. अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले. नंतर त्यांनी टोपली गावकोसावरून रात्रीच्या वेळी खाली सोडली. नंतर शौल यरुशलेम शहरास गेला. तेथील विश्वास ठेवणाऱ्यांच्या परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला पण ते त्यास घाबरत होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता. शौल खरोखर येशूचा शिष्य झाला आहे. परंतु बर्नबाने शौलाचा स्वीकार केला व त्यास घेऊन प्रेषिताकडे गेला. बर्नबाने सांगितले की शौलाने येशूला दमिश्काच्या रस्त्यावर पाहिले आहे. येशू त्याच्याशी कसा बोलला हेही त्याने सविस्तरपणे सांगितले. मग त्याने प्रेषितांना सांगितले की येशूविषयीची स्वार्था शौलाने मोठ्या धैर्याने दमिश्क येथील लोकांस सांगितली. मग शौल अनुयायांसह तेथे राहिला. तो यरुशलेम शहरामध्ये सगळीकडे गेला व धैर्याने प्रभूची स्वार्था सांगू लागला. शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहुदी लोकांशी बोलत असे. तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे पण ते त्यास मारण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा बंधुजनांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्यास कैसऱ्या येथे नेले व नंतर तेथून त्यास तारसास पाठवले. अशा प्रकारे सर्व यहुदी या गालील प्रांत शोमरोन ह्या प्रदेशातील मंडळीस तेथे शांती लाभली आणि मंडळी पवित्र आत्म्याच्या सात्वनेत व परमेश्वराच्या भयात वाढत गेली. मग असे झाले की पेत्र यरुशलेम शहराच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला. लोद ह्या गावामध्ये जे देवाचे पवित्रजन होते त्यांना भेटला. लोद येथे त्यास एनेयास नावाचा मनुष्य आढळला. त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व 8 वर्ष अंतरुणाला खिळून होता. पेत्र त्यास म्हणाला, एनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे, उठ, आपले अंतरुण नीट कर. एनेयास ताबडतोब उभा राहिला. लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनास राहणाऱ्यांनी त्यास पाहिले तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले. यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तिचे नाव तबिया होते. ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, याचा अर्थ हरिण. ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे, गरिबांना दानधर्म करीत असे. जेव्हा पेत्र लोदमध्ये होता तेव्हा तबिया आजारी पडली व मरण पावली. लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले. यापो येथील शिष्यांनी ऐकले की पेत्र लोदमध्ये आहे, लोद हे यापो जवळ आहे, म्हणून त्यांनी 2 माणसे पाठविली. त्यांनी त्यास विनंती केली. ते म्हणाले, त्वरा करा, आमच्याकडे लवकर या. पेत्र तयार झाला व त्यांच्या बरोबर गेला. जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्यास माडीवरच्या एका खोलीत नेले. सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या. त्या रडत होत्या. दुर्कस जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले. पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले. त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, तबिया, उठ. तेव्हा तिने डोळे उघडले. तेव्हा तिने पेत्राला पाहिले तेव्हा ती उठून बसली. त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली. नंतर त्याने पवित्रजनांना आणि विधवा स्त्रियांना ती खोलीमध्ये बोलावले. त्याने तबियाला त्यांना दाखवले. ती जिवंत होती. यापूमधील सर्व लोक असे समजले. यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. नंतर असे झाले की तो यापोत शिमोन नावाच्या कोणा एका कातडे कमावणाऱ्या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहिला.